श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 18व्या अध्यायाच्या निरूपणाला आपण सुरुवात केलेली आहे आणि या 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला जे विशिष्ट प्रकारचं नमन आहे 86 ओव्यांपर्यंत पसरलेलं, ती या 18व्या अध्यायाची सुरुवातीची प्रस्तावना देखील आहे आणि त्यात माऊलींनी अत्यंत सुंदर शब्दांमध्ये आपल्या गुरूंचं स्तवन केलेलं आहे। गुरूंच्या आध्यात्मिक पात्रतेचं योग्यतेचं वर्णन केलं आहे। त्यानंतर व्यासांचे उपकार स्मरून अत्यंत सुंदर रूपकांनी व्यासांनी निर्माण केलेल्या गीता मंदिराचं वर्णन केलेलं आहे आणि ते झाल्यानंतर मग सांगितलं की 17व्या अध्यायातून 18वा अध्याय कशा प्रकारे निर्माण झाला। आजपासून आपण 18व्या अध्यायात जे गीतेचे श्लोक आलेले आहेत त्या पहिल्या श्लोकापासूनचं निरूपण व्यवस्थितपणे पुढे नेऊया। लक्षपूर्वक ऐका, पूर्ण पवित्र मनाने, पवित्र अंतकरणाने, शांत चित्ताने लक्ष द्या। हा फार महत्त्वाचा अध्याय आहे। ही एकाध्यायाची गीताच आहे समजावे। 18वा अध्याय नोहे ही एकाध्यायी गीताची आहे। सुरू करूया आजचा भाग।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
श्री अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदतुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन।
अर्जुन म्हणाला, हे महाबाहो, हे ऋषिकेशा, हे केशवा, हे केशिनिषूदना, संन्यासाचे आणि त्यागाचे तत्व वेगवेगळे निश्चितपणे मी जाणू इच्छितो।
हा जी संन्यासू आणि त्यागू या दोही अर्थी लागू जैसा संघातू आणि संगू सांगातेची बोले त्यागे तैसा संन्यासे त्यागुची बोली जतू असे आमचेनी तव मानसे जाणिजे हेची ना काही आथी अर्थ भेदू तो देव करो तू विशदू एथ म्हणती मुकुंदू भिन्नची पै एरवी अर्जुना तुझ्या मनी त्याग संन्यास दोनी एकार्थ गमले हे मानी मिही साच।
अहो महाराज, संन्यास आणि त्याग या दोन शब्दांचा एकाच अर्थाशी संबंध असल्याचे दिसून येते। संघात आणि संघ, संघात म्हणजे 36 तत्वाचं झालेलं शरीर, संघात आणि संघ, संघ शब्दापासून संघात शब्द तयार झाला। तर संघ आणि संघात या दोन शब्दांनी सारखेच जसे ज्ञान होते, सारखे म्हणजे कशाचे, समुदायाचे, कम्युनिटीचे ज्ञान होते, त्याग व त्याप्रमाणेच संन्यास या शब्दाने अंततः त्यागच सांगायचं आहे अशी आमच्या मनाची तर ठाम समजूत झाली आहे असे अर्जुन म्हणाला। म्हणजे त्याग आणि संन्यास माझ्यासाठी सारखेच आहे, अथवा त्याग व संन्यास या दोन शब्दांच्या अर्थात जर काही भेद असेल तर तो देवानी स्पष्ट करावा। यावर श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, या दोन शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत अर्जुना। एरवी अर्जुना, तुझ्या मनामध्ये त्याग व संन्यास हे दोन्ही एकार्थवाचक आहेत असे वाटले तर एका दृष्टीने हे खरं आहे असं मीही मानतो।
जे निपटूनी कर्म सांडी जे ते सांडणे संन्यासू म्हणजे आणि फलमात्र का त्यजी जे तो त्यागुगा तरी कोणा कर्माचे फळ सांडी जे कोण कर्म केवळ हे ही सांगो विवळ चित्त देपा तरी आपैसी दांगी डोंगर झाडाली विती असार तैसे लांबे राजागर नुठीती ते
खरोखर त्याग व संन्यास या दोन शब्दांनी निश्चय करून शेवटी त्यागच म्हटला जातो. परंतु याच्या अर्थात भिन्नता असण्याचे कारण इतकेच आहे. अर्जुना, मुळी कर्मच करायचे नाही अशा कर्माच्या त्यागाला संन्यास म्हटलं जाईल. आणि कर्म तर करायचे पण त्या कर्माचे केवळ फळ टाकायचे त्याला त्याग म्हणावा लागेल. परंतु आता कोणत्या कर्माचे फळ टाकायचे आणि कोणते कर्म पूर्णपणे टाकायचे हे आम्ही स्पष्ट सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक. तरी रानात आणि डोंगरात आपोआप निरुपयोगी झाडे उत्पन्न होतात, ज्याला आपण निंदा म्हणतो किंवा वीट्स म्हणतो इंग्रजीमध्ये, किंवा हिंदीमध्ये खरपतवार म्हणतो. तशी चांगल्या बागा आणि भाताची पिके सहज उगवत नाहीत बरं का.
न पेरिता सैंग तृणी उठती तैसे साळीचे होणी नाही गारा बावणे जयापरी का अंग जाहले सहजे परी लेणे उद्यमे कीजे नदी आपैसी आपादिजे विहिरी जेवी तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक परी न कामिता कामिक न निफजेगा.
ज्याप्रमाणे न पेरता गवत हे जिकडे तिकडे आपोआप उगवते त्याप्रमाणे साळी आपोआप उगत नाही. साळी म्हणजे काय? साळी म्हणजे धानाचं पीक, पॅडी किंवा राईस. तर हे राईस पीक किंवा पॅडी याचे प्लांट्स, धानाची झाडं हे आपोआप उगत नाही, त्यासाठी त्याची ट्रान्सप्लांटिंग करावी लागते. साळीच्या पिकाला पेरणी आणि राब ही करावी लागते. राब म्हणजे मशागत. पेरणी करावी लागते, राब करावी लागते, ते काही आपोआप उगत नाही. पण गवत हे आपोआप इकडे तिकडे उगवत असते, ज्याप्रमाणे शरीराचे अवयव स्वाभाविकच असतात. परंतु दागिने प्रयत्नाने मुद्दाम घडवून तयार करावे लागतात. शरीराचे अवयव जसे असेल त्याप्रमाणे दागिने तयार करावे लागतात. नदीचा ओघ स्वाभाविकपणे झालेला असतो, परंतु विहीर ही मुद्दाम खणून तयार करावी लागते. त्याप्रमाणे नित्य, नित्य म्हणजे कोणते? स्नान, संध्या, हे जे कर्म करतो आपण, दिवा लावतो सकाळी संध्याकाळी, हे नित्य कर्म झालेत. नैमित्तिक कर्म कोणते? आपण मायबापांचं श्राद्ध करतो, मेलेल्या मायबाबांचं, या प्रकारची अनेक कामं जे निमित्त मात्र करतो आपण, निमित्त होऊन करतो, तर ही कर्मे, ही नैमित्तिक कर्मे झाली. आणि स्वाभाविक रीतीने ही कर्मे जर केली तर ही कर्मे होत असतात, ती स्वाभाविक रीतीने वेद आज्ञेप्रमाणे होत असतात. परंतु जे काम्य कर्म असते ते मात्र कामना ठेवून, फळाची इच्छा ठेवून केल्याशिवाय होत नाही. त्यासाठी फलाची इच्छा ठेवावीच लागते, म्हणजे परीक्षेत पास व्हायचंच म्हणून अभ्यास करायचा. नुसतं समाधान व्हावं म्हणून अभ्यास करत नाही आपण. तर आता ही त्याची थोडीशी भूमिका होती. यानंतर देव आपलं वक्तव्य मांडणार, आता देवाचं स्टेटमेंट येणार.
श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणा.
श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास होय. म्हणजे काम्य कर्म हे पूर्णपणे सोडायची असतात, कामना ठेवून कर्मे करायचीच नाही, त्याला संन्यास म्हणतात. आणि सर्व कर्माच्या फलाचा त्याग करणे म्हणजे त्याला त्याग म्हणतात. कर्म तर करायची, पूर्ण निष्ठेने करायची, पण त्याचा त्याग करायचा. परीक्षा द्यायची म्हणून द्यायची, उत्तीर्ण व्हायचं म्हणून द्यायची, पण मला इतकेच मार्क मिळाले पाहिजे, तितकेच मार्क मिळाले पाहिजे, त्यासाठी आयास करणे, सायास करणे, कष्ट करणे हे तर आहेच, पण मग 94% पडले काय किंवा 91% पडले काय हे तुमच्या हातात नाही. ही कामना ठेवून नाही करायचं, प्रयत्न पूर्ण 100% करायचे. प्रयत्नांमध्ये कसल्याच प्रकारची कमतरता नसावी, प्रयत्न हे 100% मार्क येण्यासाठीच करावे. पूर्ण कर्म याला म्हणतात पूर्ण कर्म, कर्म सांगवणे. आणि मग ते किती पडतील हे झालं त्याचं फळ, त्याच्यावरती तुमचा जोर नाही, तुमचा अधिकारही नाही.
कामनेचेची दळवाडी जे उभारावया घडे, अश्वमेधादिक फुडे या गजेथ वापी कूप आराम अग्रहारे हनमहाग्राम आणि कही नाना संभ्रम व्रतांचे ते ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एक मूळ जे केले भोगवी फळ बांधोनिया.
ज्या काम्य कर्मांची उभारणी होण्याकरता फलांच्या इच्छांचा समुदाय कारण असतो, आणि ज्या काम्य कर्मामध्ये प्रसिद्ध असे अश्वमेध यज्ञादी करतात, अश्वमेध यज्ञादी कशासाठी करतात, आता या पृथ्वी तळावर तर माझं काम झालं आहे, माझ्याकडे विपुल धनसंपत्ती निर्माण झालेली आहे, माझ्याकडे भरपूर राज्य आलं आहे, माझ्याकडे खूप ज्ञान आलं आहे, आता मला काय करायचं, तर मग मी अश्वमेध यज्ञ करतो. कशासाठी करतो, तर यज्ञ याच्यासाठी करतो की स्वर्गात मला स्थान मिळावं. म्हणजे स्वर्गात मला स्थान मिळावं ही मनात कामना ठेवून जो यज्ञ करतो, आणि 1000 घोडे जुंपलेले असतील तर मग तो अश्वमेघ यज्ञ झाला. तर हे शेवटी झालं काम्य कर्म. आणखी ज्या काम्य कर्मामध्ये बारव, आड, बगीचा इत्यादी परोपकारार्थ तयार करतात, म्हणजे मोठे मोठे तलाव निर्माण करणे, आड म्हणजे मोठी विहीर निर्माण करणे, बगीचा म्हणजे मोठा पार्क तयार करणे, आणि हे परोपकारासाठी, हे तर म्युनिसिपॅलिटीचे काम आहे. पण आधी लोक जे श्रीमंत लोक असायचे, अजूनही आपल्याकडे पुण्यात, पुण्यासारख्या शहरात, नागपुरातसुद्धा तत्कालीन शेठ लोकांनी बांधलेले बगीचे आहेत. त्यावेळी त्यांनी परोपकारार्थ बांधले, ते स्वतः तिथे मौजमस्ती करायचे, पण हे परोपकारार्थ बांधलेले आहे. त्याप्रमाणे जमिनी, गावं बसवणे, ब्राह्मणांना इनाम करून देणे, मोठमोठले गावं ब्राह्मणांना दाम देणे, मोठाले गावं बसविणे, किंवा एखादं गाव टॅक्स कलेक्शन करण्यासाठी चौधरी बनवणे, देशमुख बनवणे, हे अशा प्रकारचे कामं व्हायचे. याशिवाय अनेक प्रकारच्या व्रतांचे पसारे. आज मी निर्जला एकादशी केली, अजिबात पाणी घेतलेलं नाही, आज मी वटसावित्रीचं व्रत केलं, अशा प्रकारचे मोठे मोठे व्रत, अशी ही सर्व इष्ट व पूर्त कर्मे होत. त्यांचा उगम केवळ एका फळाच्या इच्छेवर अवलंबून असतो, कारण त्याच्यामागे फळाची इच्छा असते, आणि त्या काम्य कर्मांचे आचरण म्हणजे आपले फळ त्या कर्मकर्त्यास अगदी बांधून बळेच भोगायला लावते. म्हणजे शेवटी ते कर्माचे फळ असे बाधते की त्याचं आपल्याला बंधन घडते, आणि ते परतफेड करण्यासाठी परत आणखीन जन्म घ्यावा लागतो.
देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूचिया सोहळिया ना म्हणो नये धनंजया जिया परी काललाटीचे लिहिले न मोडे गा काही केले काळे गोरे पण धुतले फिटो नेणे केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडिता ऋण जैसे वो संडिना का काम नाही न करिता अवसात घडे पंडुसुता तरी वाय कांडे न झुंझता लागे जैसे गुळ नेणता तोंडी घातला देची गोडी आगी मानुनी राखोंडीचे पिला पोळी.
अर्जुना, ज्याप्रमाणे देहरूप गावामध्ये पोचल्यावर जन्म मरणाचे सोहळे भोगण्यास नाही म्हणता येत नाही, जर देह धारण केला आहे, मनुष्याच्या रूपाने आपण जन्म घेतला आहे, ज्या घरात जन्म घेतला आहे, मग आपल्या मागे कर्माची परंपरा लागलीच, मग कर्माची परंपरा लागली तर मग जन्माची परंपरा लागलीच. अथवा ब्रह्मदेवाने कपाळी जे लिहिलेले असते ते, अरे अर्जुना, जसे काही केले असता पुसता येत नाही, ते तुम्हाला भोगावेच भोगावे लागते. का ललाटीचे लिहिले न मोडे गा काही केले, आणि काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. किती धुतले तरी काळेपणा किंवा गोरेपणा हा नाहीसा होतो का? एखाद्या सावळ्या माणसाने किंवा काळ्या माणसाने म्हणायचं की मी खूप खापरखुंटीनी अंग घासतो, खूप साबण लावतो, मी गोरा होईल, असं होते का? एखाद्या फट्ट गोऱ्या माणसाने म्हणायचं की नाही, मला इतका गोरेपणा नको, मला सावळं व्हायचं, म्हणून त्यांनी कोळसा चोपायचा आणि नंतर तोंड धुवायचं, पाहायचं की मी काळा झालो का? तर तसं होते का? तसं होऊ शकत नाही. मग काही केले तरी हे काळे गोरेपण धुतले फिटो नेणे, काही केल्या फिटू शकत नाही, म्हणजे या लागलेल्या कर्माचा बंध काही केल्या सुटल्या सुटत नाही. ज्याप्रमाणे कर्ज फेडल्याशिवाय त्यापासून सुटका होत नाही, त्याप्रमाणे फलेच्छेने केलेले कर्म फल भोगण्याकरिता धरणे घेऊन बसले असते, त्याला काढता येत नाही. अथवा अर्जुना, फलेच्छाही न करता जर सहज काम्य कर्म घडेल तर ज्याप्रमाणे लढाईच्या जागी समरांगणात गेले असता युद्ध न करता विनाकारण बाण लागतो तसे होईल. म्हणजे काम्य कर्म करायची इच्छा नव्हती, तरी पण चुकून एखाद्या वेळी आपल्या हातून काम्य कर्म घडलं तर त्याच्यापासून बचाव नाही. बरं, ते भोगावेच लागेल, त्याचे फळ भोगावेच लागेल. गूळ आहे असे न समजून तो तोंडात घातला म्हणजे मग तो काही कडू लागेल का? तो आपल्या गोडीचा अनुभव तर करूनच देईल ना. किंवा राखुंडी असे समजून जर अग्नीवर पाय दिला तर तो जसा चटका देतोच, नाही का? आपल्याला वाटलं की हा विजलेला विस्तव आहे, ही राख झालेली आहे आणि त्याच्यावर आम्ही पाय ठेवला, विस्तव विजला नव्हता, चटका बसणार ना. म्हणून तुमची इच्छा असो वा नसो, जर आपल्या हातून चुकून जरी काम्यकर्म घडले तर त्याचे फळ हे भोगणे आहेच. काम्यकर्मी हे एक सामर्थ्याथी स्वाभाविक, म्हणून नको कौतुक मुमुक्षू येथ. किंबहुना पार्थायसे जे काम्यकर्म गासे, ते त्यजी जे विष जैसे वो कुनिया. मग तया त्यागाते जगी संन्यासू ऐसिया भंगी, बोलिजे अंतरंगी सर्वदृष्टा. हे काम्य कर्म सांडणे ते कामने तेची उपडणे, धन त्यागे दवडणे भय जैसे. आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. जाणून अथवा न जाणून, म्हणजे मुद्दाम किंवा चुकून जर कर्म घडले असतील, काम्य कर्म घडले असतील, तर ते फळ अवश्य भोगायला लावते. आणि हे एक काम्य या कर्मामध्ये स्वाभाविक सामर्थ्य आहे, म्हणजे या काम्यकर्माचं हे स्वाभाविक सामर्थ्य आहे की जर चुकून जरी घडलं तरी तुम्हाला फळ भोगणे आहे. म्हणून काम्यकर्मे कौतुकाने देखील करू नये. फार काय सांगावे, पोटात गेलेले विष जसे ओकून टाकावे, त्याप्रमाणे जे काम्यकर्म आहे त्याचा साधकाने नेहमी त्याग करावा. मग त्या त्यागाची या जगतामध्ये अंतरंगी सर्वदृष्टे लोक संन्यास या सदरामध्ये गणना करतात. काम्यकर्मांना कम्प्लिटली सोडणे म्हणजे हा संन्यास झाला, काम्यकर्मांपासून संन्यास. भय समूळ नाहीसे करणे म्हणजे भयाचे मूळ जे द्रव्य त्याचा त्याग करणे. भयाचे मूळ द्रव्य पैशामुळेच भय आहे की नाही? पैसा जर नसेल, जो कंगाल असेल, त्याला कायची भीती, कशाची भीती आहे त्याला? त्याला कसलीच भीती नाही, तो तर नंगा फकीर आहे, त्याच्यापासून कोणी काय चोरून नेणार आहे. तर द्रव्य हे भीतीचे कारण झाले. तर त्याप्रमाणे हे काम्य कर्म टाकणे म्हणजे फलेच्छेचा पूर्ण मुळासकट उच्चाटन करणे असं आहे. आणि चंद्र व सूर्य यांची ग्रहणे आली असता ती पारवण नावांची श्राद्ध करण्याचे प्रसंग आणतात. अथवा आईबापाच्या मरणाने ठरलेले श्राद्धाचे जे दिवस आहे ते त्या दिवशी आईबापांना पात्र वाढणे, त्यांची पूजा करणे, हे जी कर्म आहेत हे कर्म हे नैमित्तिक कर्म आहे असे समजावे. आज आपण इथे विश्रांती घेऊन या पुढचा भाग, या दुसऱ्या श्लोकाचा पुढचा भाग तो आपण उद्या घेणार आहे. आपण हा अध्याय शांतपणे समजून समजून हळूहळू हळूहळू घेणार आहोत, जेणेकरून हा पूर्ण बोध आपल्या हृदयी ठसावा, आपल्या मनात बसावा, आपलं चित्त स्थिर व्हावं आणि कायमस्वरूपी आपल्या अंतकरणामध्ये हे सुंदर शब्द कोरले जावेत. या हेतूने आपण हा अध्याय शांतपणे घेणार आहे. सावकाश सावकाश आपण जाऊया, समजून समजून आपण पुढे निघूया. आज इथेच विश्रांती घेऊ.
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की.